गणना प्रकरण 34। परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना आज्ञा कर की जो कनान देश पुढील चतुःसीमांप्रमाणे तुमचे वतन भावयाचा आहे त्या कनान देशात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुमचा दक्षिण विभाग सीन रानापासून अदोम देशाच्या सरहद्दीपर्यंत असावा आणि तुमची दक्षिण सीमा क्षार समुद्राच्या टोकाच्या पूर्वेपासून सुरू व्हावी। तेथून तुमची सरहद्द अक्रब्बीम चढावाच्या दक्षिणेस पोचून तेथून वळून सीनापर्यंत असावी आणि ती तशीच कादेश बरण्याच्या दक्षिणेस जावी आणि हसर अद्दारापर्यंत जाऊन असमोनास पोचावी। मग ती सरहद्द असमोनापासून वळून मिस्र देशाच्या नाल्यापर्यंत पोचावी आणि तेथून थेट समुद्र किनाऱ्यापर्यंत जावी। तुमची पश्चिम सीमा महासमुद्र व त्याचा किनारा राहील, तीच तुमची पश्चिम सीमा होय। तुमची उत्तर सीमा ही असावी, महासमुद्रापासून होर पर्वतापर्यंत एक रेषा आखावी आणि होर पर्वतापासून हमाताच्या वाटेपर्यंत रेषा आखून ती सदादापर्यंत न्यावी। मग ती सीमारेषा जिप्रोनास पोचून तिचा शेवट हसर एनान येथे व्हावा, हीच तुमची उत्तर सीमा। तुमची पूर्वसीमा हसर एनान येथून शफामापर्यंत आखावी व ती शफामापासून ऐनाच्या पूर्वेस रिबला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या उतरणीपर्यंत जावी। मग ती सीमा यार्देनेपर्यंत उतरून खाली थेट क्षार समुद्रापर्यंत जावी। तुमच्या देशाच्या चतुःसीमा ह्याच होत। तेव्हा मोशेने इस्रायल लोकांना आज्ञा केली की चिठ्ठ्या टाकून ज्या देशांचे वतन तुम्हाला मिळणार आहे म्हणजे 9.5 अंशांना जो देश देण्याचे परमेश्वराने ठरविले आहे तो हाच, कारण रौबेनाच्या मुलांच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे आणि गादाच्या मुलाच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे वतन मिळून चुकले आहे आणि मनुष्यच्या अर्ध्या वंशालाही त्यांचे वतन मिळून चुकले आहे। ह्याप्रमाणे यरिहोसमोर यार्देनेच्या अलीकडे पूर्व दिशेस म्हणजे 35.5 अंशांना त्यांचे वतन मिळाले आहे। परमेश्वर मोशेला म्हणाला, जे पुरुष हा देश तुम्हाला वतन म्हणून वाटून देणार आहेत त्यांची नावे ही एलाजार याजक व नूनाचा मुलगा यहोशवा। वतन म्हणून देशाची वाटणी करण्यासाठी प्रत्येक वंशाचा एक सरदार घ्यावा। त्या पुरुषांची नावे ही यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब, शिमोनाच्या मुलांच्या वंशातला अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल, बन्यामिनाच्या वंशातला किस्लोनाचा मुलगा अलीदाद, दानी वंशातला सरदार यागलीचा मुलगा बुक्की, योसेफाच्या संततीपैकी मनुष्य वंशातला सरदार एफोदाचा मुलगा हन्नीएल, इफ्राईमी वंशातला सरदार शिफ्टानाचा मुलगा कमुवेल, जबुलूनी वंशातला सरदार पनिकाचा मुलगा अलीसाफान, इस्साखारी वंशातला सरदार अज्जानाचा मुलगा पल्टीएल, आशरी वंशातला सरदार शलोमीचा मुलगा अहिहूद आणि नफ्ताली वंशातला सरदार अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल। परमेश्वराने कनान देश इस्रायल लोकांना वतनादाखल वाटून देण्याची आज्ञा ज्यांना केली होती ते हे